नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध, हा लोकशाहीला विरोध. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं परखड मत. आपले सरकार पोर्टलवरच्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपवरून पुरवाव्यात, मुख्यमंत्र्यांची सूचना. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. नांदेडचे डॉ शेख मोहम्मद तसंच लातूरचे डॉ संदीपान जगदाळे यांचा समावेश. आणि उमेदच्या विक्री केंद्रांवरून गणेश मूर्ती खरेदी करण्याचं झेडपी सीईओ अंकित यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध, हा लोकशाहीला विरोध असल्याचं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी आगामी काळात हे विधेयक संमत होईल असा विश्वास व्यक्त केला. या विधेयकासंदर्भात विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेचं सरकार कारागृहातून चालवलं जावं का असा सवाल करत शहा यांनी या विधेयकाचं महत्व अधोरेखित केलं. हे विधेयक पक्ष भेदभाव करत नाही. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, ते जर या शिक्षेच्या कक्षेत येत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. जर एखादा लोकप्रतिनिधी 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगात असेल तर त्याचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद सध्याच्या कायद्यात असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज भी भारत के जनप्रतिनिधित्व कानून जो है उसके अंदर प्रावधान है, किसी भी चुने हुए प्रतिनिधि को 2 साल या इससे अधिक समय के लिए सजा होता है तो वो अपने स्थान से मुक्त हो जाए सांसद के रूप में. अब उस पर हाईकोर्ट की अपील बाकी है, इस पर सुप्रीम कोर्ट की अपील बाकी, मगर एक मॉरल ग्राउंड तय करने के लिए कानून आजादी मिली तब से बना है, तो जैसे ही छूटते हैं उनकी सदस्यता रिवाइव हो जाती है.
भारत सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयानं विकसित केलेल्या मेरी पंचायत मोबाईल एप्लिकेशनला जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही कामगिरी भारताच्या डिजिटल आणि समावेशक ग्रामीण विकास मॉडेलला मिळालेली जागतिक मान्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आपले सरकार पोर्टलवरून नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुरवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील नागरिक सेवांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या सेवा योग्य प्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचं काम सुरू असून त्यापैकी 997 सेवा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निबंधक तसंच भागीदारी संस्था कार्यालयाच्या उन्नत संकेतस्थळाचा आज शुभारंभ करण्यात आला. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था तसंच नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या 26 लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा पातळीवरच्या यंत्रणांना दिले आहेत. या छाननीनंतर त्यांची पात्रता अपात्रता ठरणार आहे. अपात्र लाभार्थ्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. त्यात नांदेडचे डॉ शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे. डॉ शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजात शिकवतात. कपूर या मुंबईतल्या अणुऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत. 50,000 रुपये आणि रौप्य पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातून हा मान मिळवणारे जगदाळे हे पहिलेच शिक्षक ठरले आहेत. जगदाळे यांनी याबाबत आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
शिक्षकाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं की एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळावा आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान या ठिकाणी माझा होतोय. खरं तर हे सगळं श्रेय जे आहे ते माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या दयानंद शिक्षण संस्थेला या ठिकाणी मी समर्पित करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या राष्ट्रीय आणि सामाजिक, शैक्षणिक, सांगीतिक कार्यासाठी मला काम करायचं आहे. निश्चितच हा पुरस्कार मला प्रेरणा देणारा आहे. धन्यवाद.
सकारात्मक पत्रकारिता वाढवण्यासाठी किमान एक तरी चांगली बातमी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आली पाहिजे असं मत पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांनी व्यक्त केलं आहे. बीडचे ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावस्कर यांना मराठी पत्रकार परिषदेचा नागोजीराव दुधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉ लहाने बोलत होते. गावस्कर यांनी कुठलाही आधार नसताना स्वतःचे साप्ताहिक सुरू केले तसंच 2 जिल्ह्यात दैनिक चालवल्याचं सांगून डॉ लहाने यांनी गावस्कर यांच्या कार्याचा गौरव केला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिन आज साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. बीड इथं सावरकर महाविद्यालयात अवतार दिन साजरा झाला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा परवा 27 तारखेला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथून निघून शहागड तुळजापूर पैठण शेवगाव मार्गे पुढे जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. नांदेडमधून मराठा समाज बांधव मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी 26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी इथं पोहोचणार आहेत. या ठिकाणाहून ते मुंबईकडे जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने श्याम पाटील वडजे संकेत पाटील सुभाष कोल्हे आदींनी दिली.
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. परंतु समाज अगोदरच एवढा कंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होणार नाही तोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील जर माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम वराणं माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या 16 तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा 26 तारखेला अंतरवालीकडे कूच करेल.
छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करणं मुंबई आंदोलन शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. जानकर यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले
शेतकऱ्यांचं हित शेतमजुरांचं हित या दृष्टीनं आज आमची प्रायमरी चर्चा चिंतन बनन झालं. शेतकऱ्यांना कसा न्याय मिळता येईल त्या दृष्टीनं आजची पहिली प्रायमरी मीटिंग होती आमची आणि ती एकदम सक्सेस झाली. चांगल्या ह्यातून सर्वच लोक आलेले आहेत आणि आम्ही एक दिलानं एक जीवानं आम्ही मंडळी सारं महाराष्ट्रभर हे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचं प्रदर्शन आणि विक्री येत्या 27 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शन आणि विक्री केंद्राला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी या स्टॉल्सवरून मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केलं.
उमेद अभियानाअंतर्गत 20 स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या प्रदर्शनी आणि त्याची विक्री होणार आहे. मी संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व लोकांना विनंती करतो आणि आग्रह करतो की त्यांनी बचत गटांनी तयार केलेली मूर्तीची खरेदी करावी.
दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निराकरण करा असे निर्देश बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सर्व पोलीस स्थानक प्रमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या तक्रारीची दखल घेऊन हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हवामान. मुंबई आणि पालघरसह कोकण तसंच खान्देशात पुढचे 3 दिवस तर विदर्भात उद्यापासून पुढचे 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात परवा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार तसंच शुक्रवारीही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध हा लोकशाहीला विरोध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं परखड मत. आपले सरकार पोर्टलवरच्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपवरून पुरवाव्यात मुख्यमंत्र्यांची सूचना. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. नांदेडचे डॉ शेख मोहम्मद तसंच लातूरचे डॉ संदीपान जगदाळे यांचा समावेश आणि उमेदच्या विक्री केंद्रांवरून गणेश मूर्ती खरेदी करण्याचं ZPCO अंकित यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 मिनिटांनी.